ಬಾಳೆಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಜಿ ಡೇಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಶನಿವಾರ 24 ऑगस्ट 2019. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್. आज देशभरातील बाजारात साखरेला मागणी कमी होती. कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,130 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,100 ते 3,120 रुपये होते. उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,330 ते 3,370 रुपयात होत आहे. रिसेलचे भाव 3,310 ते 3,350 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,210 ते 3,340 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,375 ते 3,500 रुपयांमध्ये झाली.